नमस्कार, मी आमदार तानाजी मुटकुळे बोलतो. उद्या दिनांक 6 मार्चला माझ्या बळसुंडेतील यमुना निवास या घराची गृहप्रवेश आणि वास्तुशांती आहे. त्याचबरोबर रामानाचार्य रामराव महाराज ढोक यांचं कीर्तनसुद्धा 11 ते 1 आहे. ज्यांना ज्यांना पत्रिका पोहोचल्या तेही आणि ज्यांना पोहोचल्या नाही त्यांनासुद्धा हीच निमंत्रण समजून आपण सकाळी 11 वाजता कीर्तन व स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.